ಇಯಂ ಆಕಾಶವಾಣಿ ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾಃ ಶ್ರೂಯಂತಾಂ ಪ್ರವಾಚಿಕಾ ನಿಧಿ ತಿವಾರಿ. ಆದೌ ಮುಖ್ಯಾಃ ವಾರ್ತಾಃ. ಅಷ್ಟಾದಶ ದಶಮ್ಯಾಃ ಲೋಕಸಭಾಯಾಃ ಪ್ರಥಮ ಸತ್ರಂ ಅದ್ಯ ನವನಿರ್ವಾಚಿತಾನಾಂ ಸಾಂಸದಾನಾಂ ಶಪಥಗ್ರಹಣೇನ ಸಹ ಸಮಾರಬ್ಧಂ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಲೋಕಸಭಾಯಾಃ ಪ್ರಥಮ ಸದಸ್ಯತ್ವೇನ ಶಪಥಂ ಸ್ವೀಕೃತವಾನ್. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ಶ್ರೀಮೋದಿನಾ ಸಬಲಂ ಪ್ರತಿಪಾದಿತಂ ಯತ್ ತೇಷಾಂ ಸರ್ವಕಾರೇಣ ದೇಶಸ್ಯ ಸೇವಾಯೈ ಸಹೈವ ಜನಾನಾಂ ಆಕಾಂಕ್ಷಾಃ ಚ ಪೂರಯಿತುಂ ಅನವರತಂ ಪ್ರಯಾಸಾಃ ವಿಧಾಸ್ಯಂತೆ. ಭಾರತರ್ತು ವಿಜ್ಞಾನ ವಿಭಾಗೇನ ಆಗಾಮಿ ಪಂಚಸು ದಿವಸೇಷು ಭಾರತೀಯ ಪಶ್ಚಿಮೀಯ ತಟೇಷು ಮಹತಿ ವೃಷ್ಟಿ ಜಾಯಮಾನ ಭವಿಷ್ಯತಿ ಇತಿ ಉಕ್ತಂ. ಇಸ್ರಾಯೇಲ್ ದೇಶೀಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಬೆಂಜಮಿನ್ ನೇತನ್ಯಾಹು ಉಕ್ತವಾನ್ ಯತ್ ರಫಾ ಕ್ಷೇತ್ರೆ ಜಾಯಮಾನೆ ಸಂಘರ್ಷೆ ಅಲ್ಪತಾ ಆಗತಾ ಹಮಾಸಸ್ಯ ಸಮಾಪ್ತಿಂ ಯಾವತ್ ಯುದ್ಧಃ ಪ್ರಚಲಿಷ್ಯತಿ. ಅಪಿ ಚ ಐಸಿಸಿ ಇತ್ಯೇತಸ್ಯಾಂ ವಿಂಶತಿ ಪ್ರತಿವಿಂಶತಿ ಕ್ರಿಕೆಟ್ ವಿಶ್ವ ಚಷಕ ಪ್ರತಿಸ್ಪರ್ಧಾಯಾಂ ದಕ್ಷಿಣಾಫ್ರಿಕಾದಲಂ ಸರ್ವೋಚ್ಚಾಷ್ಟ ಚಕ್ರಕ್ಕೆ ವೆಸ್ಟ್ ಇಂಡೀಸ್ ದಲಂ ಪರಾಜಿತ್ಯ ಉಪಾಂತ್ಯ ಚಕ್ರಂ ಪ್ರಾವಿಶತ್. ಇದಾನೀಂ ವಾರ್ತಾಃ ವಿಸ್ತರೇಣ. ಅಷ್ಟಾದಶಮ್ಯಾಃ ಲೋಕಸಭಾಯಾಃ ಪ್ರಥಮಂ ಸತ್ರಂ ಅದ್ಯ ನವನಿರ್ವಾಚಿತಾನಾಂ ಸಾಂಸದಾನಾಂ ಶಪಥಗ್ರಹಣೇನ ಸಹ ಸಮಾರಬ್ಧಂ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಯಃ ಲೋಕಸಭಾ ಸದನಸ್ಯ ನೇತಾ ಅಸ್ತಿ ಸದನಸ್ಯ ಸದಸ್ಯತ್ವೇನ ಶಪಥಗ್ರಹಣ ನೇತೃಷು ಪ್ರಥಮೋ ವರ್ತತೆ. ಅಸ್ಥಾಯಿ ಅಧ್ಯಕ್ಷಃ ಲೋಕಸಭಾಯಾಃ ಭರ್ತೃಹರಿ ಮಹತಾವಃ ಶ್ರೀಮೋದಿನೆ ಶಪಥವಚನಂ ಪ್ರದತ್ತವಾನ್. ತದನು ಅಧ್ಯಕ್ಷ ಪದ ನಿರ್ವಾಚನಂ ಯಾವತ್ ಲೋಕಸಭಾಯಾಃ ಕಾರ್ಯಚರಣೆ ಶ್ರೀಮಹತಾಬಸ್ಯ ಸಹಾಯತಾಯೈ ನಿಯುಕ್ತಾಃ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸಮೂಹಾಃ ಶಪಥವಚನಂ ಕಾರಿತವಂತಃ. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟೀತಿ ದಲಸ್ಯ ಸಾಂಸದೌ ರಾಧಾಮೋಹನ ಸಿಂಹಃ ಫಗ್ಗನಸಿಂಗ್ ಕುಲಸ್ತೆ ಲೋಕಸಭಾಧ್ಯಕ್ಷ ವಿಶಿಷ್ಟ ಸಮೂಹಸ್ಯ ಸದಸ್ಯತ್ವೇನ ಶಪಥಂ ಸ್ವೀಕೃತವಂತೌ. ಧ್ಯೇಯಂ ವರ್ತತೆ ಯತ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಾಂಸದ ಕೆ ಸುರೇಶ ಡಿಎಂಕೆ ಸಾಂಸದ ಟಿಆರ್ ಬಾಲು ಟಿಎಂಸಿ ದಲಸ್ಯ ಚ ಸುದೀಪ್ ಬಂದ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯ ಲೋಕಸಭಾಧ್ಯಕ್ಷಾಯ ಸಂಘಟಿತಾನಾಂ ಸಮೂಹ ಸದಸ್ಯಾನಾಂ ರೂಪೇಣ ಶಪಥಗ್ರಹಣ ಕಾರ್ಯಾಚರಣಂ ನೈವ ನಿಭಾಲಿತವಂತಃ. ತದನಂತರಂ ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿಣಃ ರಾಜನಾಥ ಸಿಂಹಃ ಅಮಿತ ಶಾಹಃ ನಿತಿನ ಗಡ್ಕರಿ ಡಾ ವೀರೇಂದ್ರ ಕುಮಾರಃ ಕಿರಣ್ ರಿಜಿಜುಃ ಚಿರಾಗ್ ಪಾಸವಾನಃ ಜ್ಯೋತಿರಾದಿತ್ಯ ಸಿಂಧಿಯಾಃ ಅನ್ನಪೂರ್ಣಾ ದೇವೀ ಅನ್ಯೆ ಚ ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯಾಃ ಶಪಥವಚನಂ ಸ್ವೀಕೃತವಂತಃ. ಶಪಥಗ್ರಹಣ ಸಮಾರೋಹೆ ಅನೇಕೆ ನೇತಾರಃ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಭಾಷಾಸ್ವಪಿ ಶಪಥಗ್ರಹಣಂ ಸ್ವೀಕೃತವಂತಃ. ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿಣೌ ಎಚ್ ಡಿ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಪ್ರಹ್ಲಾದ ಜೋಶಿ ಚ ಕನ್ನಡ ಭಾಷಾಯಾಂ ತತ್ರೈವ ಧರ್ಮೇಂದ್ರ ಪ್ರಧಾನ ಜುಯೆಲ್ ಒರಾಮ ಉಡಿಯಾ ಭಾಷಾಯಾಂ ಅಪಿ ಚ ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿ ಸರ್ಬಾನಂದ ಸೋನೋವಾಲ ಅಸಮಿಯಾ ಭಾಷಾಯಾಂ ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿಣೌ ಚ ರಾಮಮೋಹನ ನಾಯ್ಡು ಜಿ ಕಿಶನ್ ರೆಡ್ಡಿ ಚ ತೆಲುಗು ಭಾಷಾಯಾಂ ಶಪಥವಚನಂ ಗೃಹೀತವಂತಃ. ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿಣಃ ಸಿಆರ್ ಪಾಟೀಲಃ ಗುಜರಾತಿ ಭಾಷಾಯಾಂ ಪ್ರತಾಪ್ ರಾವ್ ಜಾಧವಃ ಮರಾಠಿ ಭಾಷಾಯಾಂ ಡಾ ಜಿತೇಂದ್ರ ಸಿಂಹ ಚ ಡೋಗರಿ ಭಾಷಾಯಾಂ ಸ್ವೀಕೃತವಂತಃ. ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿ ದುರ್ಗಾದಾಸ್ ಉಯಿಕೆ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷಾಯಾಂ ಶಪಥವಚನಂ ಗೃಹೀತವಾನ್. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ಶ್ರೀಮೋದಿನಾ ವಾರ್ತಾಹರಾನ್ ಸಂಬೋಧಯತಾ ಪ್ರೋಕ್ತಂ ಯತ್ ಅಷ್ಟಾದಶ ಲೋಕಸಭಾಯಾಃ ಸತ್ರಮಿದಂ ವಿಕಸಿತ ಭಾರತಸ್ಯ ನಿರ್ಮಾಣ ಸಂಕಲ್ಪೇನ ಸಹ ಸಮಾರಪ್ಸ್ಯತಿ. ತೇನ ಸಬಲಂ ಪ್ರತಿಪಾದಿತಂ ಯತ್ ತೇಷಾಂ ಸರ್ವಕಾರೇಣ ದೇಶಸ್ಯ ಸೇವಾಯೈ ಸಹೈವ ಜನಾನಾಂ ಆಕಾಂಕ್ಷಾಃ ಚ ಪೂರಯಿತುಂ ಅನವರತಂ ಪ್ರಯಾಸಾಃ ವಿಧಾಸ್ಯಂತೆ. ಶ್ರೀಮೋದಿನಾ ಪ್ರೋಕ್ತಂ ಯತ್ ಸರ್ವಕಾರಸ್ಯ ಪ್ರಚಾಲನಾರ್ಥಂ ಬಹುಮತಸ್ಯ ಆವಶ್ಯಕತಾ ಭವತಿ ಪರಂ ದೇಶಸ್ಯ ಸಂಚಾಲನಾರ್ಥಂ ಸಾಮಾನ್ಯ ಸಹಮತೇ ಆವಶ್ಯಕತಾ ಭವತಿ. ತೇನ ಪ್ರೋಕ್ತಂ ಯತ್ ವಿಶ್ವಸ್ಯ ಬೃಹತ್ತಮ ಮತದಾನಂ ಭವ್ಯತಯಾ ಸುಸಂಪನ್ನಂ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ಇದಮಪಿ ಕಥಿತಂ ಯತ್ ಸ್ವತಂತ್ರತಾಯಾಃ ಪರಂ ದ್ವಿತೀಯವಾರಂ ದೇಶಸ್ಯ ಜನೈಃ ಕಸ್ಮೈಶ್ಚಿತ್ ಸರ್ವಕಾರಾಯ ಅನವರತಂ ತೃತೀಯವಾರಂ ಸೇವಾಯಾಃ ಅವಸರೋ ಪ್ರದತ್ತಃ. प्रधानमन्त्रिणा विश्वासः प्रकटितः यत् अष्टादश लोकसभायाः सांसदाः सामान्यजनानाम् आकांक्षाः पूरयितुं सम्यक् प्रयासान् विधास्यन्ति। संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव कार्यक्रमोऽयम् आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ च न्यूज ऑन एआईआर इति चलदूरभाषीयतन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति। कांग्रेसदलेन अद्य नीट परीक्षां पश्चिम बंगाले जातां रेल दुर्घटनां महार्घ प्रसंगं च अवलम्ब्य प्रशासनस्य आलोचना विहिता। दलाध्यक्षः मल्लिकार्जुन खरगेः प्रशासने एतेषु प्रसंगेषु मौन साधने आरोपं प्रख्यापितवान् यत् प्रशासनं संविधानं निर्बलं करोति। एतदर्थं संसद सदस्य प्रथमे दिवसे विपक्षीदलीयाः सांसदाः स्वीय हस्तेषु संविधानस्य एकां प्रतिं गृहीत्वा संसदं सम्प्राप्तवन्तः। कांग्रेस टीएमसी डीएमके वामपंथी इत्यादीनाम् अन्येषां च दलानां सांसदाः संविधान प्रतिं समादाय संसद भवन परिसरे एकत्रिताः अभवन्। कांग्रेस नेतारः सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेः च उद्घोषमपि कृतवन्तः। भारतर्तु विज्ञान विभागेन आगामीषु पञ्चसु दिवसेषु भारतीय पश्चिमीयतटेषु महती वृष्टिः जायमाना भविष्यति इति उक्तम्। ऋतुविभागस्य वैज्ञानिकः आरके जेनामणिः अभिव्यक्तवान् यत् पञ्चदिवसेषु गुजरात गोवा महाराष्ट्र कर्णाटक केरल लक्षद्वीप तमिलनाडु राज्यानां केषुचित् क्षेत्रेषु अत्यधिक वृष्टिः सम्भाव्यते। सर्वोच्च न्यायालयेन अद्य दिल्ल्याः मुख्यमन्त्रिणः अरविन्द केजरीवालस्य मुक्तियाचिका स्थगिता कृता। आगामि वादश्रवणं बुधवासरे सम्भवति इति। न्यायमूर्तिनः मनोज मिश्रस्य न्यायमूर्तिनः एसवीएन भट्टी इत्येतस्य च एकेन पीठेन वादश्रवणं सम्यग् उक्तं यत् यावत्पर्यन्तम् उच्चन्यायालयः प्रवर्तन निदेशालयद्वारा अभियाचिते स्थगनावेदने निज अन्तिम आदेशं न प्रख्यापयिष्यति तावत्पर्यन्तं मुक्तियाचिका स्थगिता भविष्यति। विदेशमन्त्री डॉ एस जयशंकरः ह्यः संयुक्त अरब अमीरातस्य आधिकारिक यात्राम् अकरोत्। यात्रेयं तस्य वर्तमान कार्यकालस्य द्वितीया यात्रा वर्तते। इटली देशस्य अपूलियायां जी सप्त शिखर सम्मेलने प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी एवं संयुक्त अरब अमीरातस्य राष्ट्रपतिः शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान इत्यनयोः मध्ये समनुष्ठितस्य उपवेशनानन्तरं एषा यात्रा अभवत्। यात्रावधौ डॉ एस जयशंकरेण संयुक्त अरब अमीरातस्य विदेशमन्त्रिणा शेख अब्दुल्ला बिन जायद अल नाहयान इत्यमुना सहापि चर्चा विहिता। उभाभ्यामपि भारत यूएई देशयोः विभिन्न क्षेत्रेषु प्रगतिम् आलक्ष्य सन्तोषः प्रकटितः। बिहारारक्षिदलस्य आर्थिक अपराध घटकेन संसूचितं यत् नीट यूजी प्रवेश परीक्षायाः प्रश्नपत्रस्य झारखण्डस्य हजारीबागतः एकेन विशिष्टेन अवैधसमूहेन दुरुद्घाटनं कृतम्। एतत्सम्बद्ध प्रकरणे त्रयोदश जनाः अपि निगडिताः। विशिष्ट निरीक्षाभिकरणेन एतदपि सुनिश्चीकृतं यत् प्रवेश परीक्षायाः तिथेः पूर्वं यत् प्रश्नपत्रं पटनानगरं सम्प्रेषितं तत् मूलतया हजारीबागस्य मण्डई मार्गस्थितस्य कल्लू चौक स्थितस्य ओएसिस विद्यालयस्य परीक्षाकेन्द्रम् आसीत्। एकः प्रमुखारोपी बलदेव कुमारः उतवा चिंटुः ह्यः झारखण्डस्य देवघरतः निगडितः। अत्रांतरे नांदेड आतंकवाद निरोधिदलेन नीट परीक्षा प्रवंचना प्रकरणे अभिशंकाधारे संजय तुकाराम जाधवः जलील उमरखानश्च निगडितौ। एतौ जनपद परिषद विद्यालयेषु शिक्षकौ स्तः। पुरुषाणां आईसीसी विंशतिः प्रतिविंशतिः क्रिकेट विश्वचषक प्रतिस्पर्धायां दक्षिणाफ्रीकादलं सर्वोच्चाष्ट चक्रके वेस्ट इंडीज दलं पराजित्य उपान्त्यचक्रं प्राविशत् इति वार्ताः।